स्वामी नारायण हरे, स्वामी नारायण हरे। गढ़ा प्रथम प्रकरण वचनामृत विष्णु। पोताना स्वरूप सुख ने न जाने ते अतिशय अज्ञानीनु। सवंत 1876 ना पोष सुधी बीजनी दिवस श्रीजी महाराज श्री गढ़ा मध्ये दादा खाचरना दरबार मा उगमने द्वार ओरडानी ओसरिये गादी तक्या नखावीने विराजमान हता अने धोळी पाग माथे बांधी हती ने ते पागने विषे पीळा फूलनो तोरो विराजमान हतो अने कंठने विषे पीळा पुष्पनो हार विराजमान हतो अने बे कानने विषे धोळा अने पीळा पुष्पना गुच्छ विराजमान हता अने धोळो चोफाळ ओढ्यो हतो अने काळा छेडानो खेस पहेर्यो हतो अने कथा वंचावता हता अने पोताना मुखारविंदनी आगळ परमहंस तथा देश देशना हरिजननी सभा भराईने बैठी हती। पछी स्वामी श्री सहजानंदजी महाराज बोल्या जे सांभळो, सर्वने एक प्रश्न पूछीए छीए। त्यारे सर्व हरिभक्ते हाथ जोड़ीने कह्यु जे पूछो। त्यारे श्रीजी महाराज बोल्या जे अज्ञानीमां अतिशय अज्ञानी ते कोण छे। पछी तो सर्वे विचारी रह्या पण उत्तर करी शक्या नहीं। पछी श्रीजी महाराज बोल्या जे ल्यो अमेज उत्तर करिए। त्यारे सर्वे राजी थईने कह्यु जे हे महाराज, तमथी ज यथार्थ उत्तर थशे माटे कहो। पछी श्रीजी महाराज बोल्या जे आ देहमां रहेनारो जे जीव छे ते रूपने जुवे छे अने कुरूपने जुवे छे तथा बाळ यौवन अने वृद्धपणाने जुवे छे एवा अनंत पदार्थने जुवे छे पण जोनारो पोते पोताने जोतो नथी अने केवल बाह्य दृष्टिए करीने पदार्थने जोया करे छे पण पोते पोताने नथी जोतो। तेज अज्ञानीमां अतिशय अज्ञानी छे अने जेम नेत्रे करीने अनंत प्रकारना रूपना स्वादने ले छे तेमज श्रोत्र त्वक रसना त्राण इत्यादि सर्व इंद्रियोए करीने विशेष सुखने भोगवे छे ने जाने छे पण पोते पोताना सुखने भोगवतो नथी ने पोते पोताना रूपने जाणतो नथी एज सर्व अज्ञानीमां अतिशय अज्ञानी छे अने एज गेलामां अतिशय गेलो छे अने एज मूर्खमां अतिशय मूर्ख छे अने एज सर्व नीचमां अतिशय नीच छे। त्यारे शुकमुनिए आशंका करी जे पोतानो स्वरूप जोवू ते शुं पोताना हाथमां छे अने जो पोताना हाथमां होय तो जीव सिद्ध अतिशय अज्ञानी रहे। त्यारे श्रीजी महाराज बोल्या जे जेने सत्संग थयो छे तेने तो पोताना जीवात्मानुं दर्शन पोताना हाथमां ज छे अने के दाड़े एने पोताना स्वरूपने जोयानो आदर कर्यो ने न दीठुं अने ए जीव मायाने आधीन थको परवश थईने तो स्वप्न अने सुषुप्ति अवस्थामां अंतरदृष्टि करीने जाय छे पण पोते पोताने जाणे कोई दिवस पोताना स्वरूपने जोवाने अंतरदृष्टि करतो नथी अने जे भगवानना प्रतापने विचारीने अंतरदृष्टि करे छे ते तो पोताना स्वरूपने अतिशय उज्ज्वल प्रकाशमान जुए छे अने ते प्रकाशने मध्ये प्रत्यक्ष एवा जे पुरुषोत्तम भगवान तेनी मूर्तिने जुए छे अने नारद संकादिक जेवो सुख्यो पण थाय छे। माटे हरिभक्तने तो जेटली कसर रहे छे तेटली पोताने आळस्य करीने रहे छे। ઇતિ વચનામૃતમ ગઢડા પ્રથમ પ્રકરણનું 20મું થયું।